नागेश
कसं आहे साऊंड एकदाच लावायचा, समोरच्याला गार करायचा, एवढा घाण आवाज सोडणार आहे ना नुसतं झापूक झुपूक झापूक
झुपूक.
लाईनीला ना लाईनीला आपल्या पुढची चार मंडळ आहे ना ती पण आपल्या साऊंडवर नाचली पाहिजे, एवढा गाणा आवाज सोडणार आहे. आणि मायकिंगला कोण बोलवलंय माहितीये का?
डीजे डीजे विनीत.
नागेश
नागेश.